5 Red FM war 9:05 minutes morning number 1 madhye rudra tumchya sobat and morning number 1 madhye गोदावरी नदीबद्दल आपण बोलतो आहोत, एकूणच रामकुंडाबद्दल बोलतो आहोत, प्रदूषणाबद्दल बोलतो आहोत आणि अशी मागणी केली जाते की बाबा रे जोपर्यंत नदी प्रवाहित होत नाही तोपर्यंत हे जे दिवे सोडले जातात ती प्रोसेस कुठेतरी बंद व्हावी, तोपर्यंत तरी आपण थांबावं. आय नो एक महत्त्वाची गोष्ट की बाबा रे जी मंडळी दिवे बनवून विकतात तिकडे त्यांची विक्री करतात, फार तुरळक कशी अमाऊंट त्यांच्या हातात मिळत असते, या गोष्टीवरती उदरनिर्वाह चालत असतो आणि ही गोष्टसुद्धा जर हिरावून घेतली तर खूप मोठा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो. पण खरंच हे लक्षात घ्या की जर पाणी इतकंच दूषित राहिलं आणि सगळं पाणी काढून टाकण्यात आलं आणि नदी अक्षरशः कोरडी ठाक पडली, रामकुंड स्पेशली, बाकी नदी तर आता जवळजवळ आपल्याला कोरडी पाहण्याची सवय झाली होती एका पिरियडमध्ये, असं दृश्य जर आपल्याला खरंच पाहायला मिळालं तर ते किती भयानक असेल, भयावह असेल. कृपयाच 93.5 रेड एफ एमवर थोडंसं कॉन्ट्रीब्यूट प्रत्येकानं करणं हे खरंच काळाची गरज होऊन बसलेली आहे. कुछ तो है फ्रॉम दो लफ्जों की कहानी गाणं प्ले करतोय. तुमचं या विषयासंदर्भात काय मत आहे कोण जरा कळू देत. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.